तेराव्या अध्यायातला 18वा श्लोक आपण 13वा अध्याय पाहतो आहोत आणि 13व्या अध्यायातलं ज्ञेय विषयासंबंधीचं निरूपण आपण आतापर्यंत पाहिलं. तेरावा अध्याय हा ज्ञानकांडामध्ये येतो. कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोडीस वाणी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. कांडत्रय म्हणजे तीन कांडांमध्ये विभागलेली जणू ही श्रुतीच आहे. कोडीस वाणी म्हणजे गोजीरवाणी अशी श्रुतीच गीतेच्या अंगाने आपल्या समोर आलेली आहे. या तीन कांडांमधलं पहिलं जे कांड अथवा प्रकरण आहे ते कर्मविषयक आहे, त्याला कर्म कांड असं म्हटलेलं आहे. दुसरं प्रकरण आहे ते उपासना कांड आहे. हे जे कर्मकांड आहे ते 3, 4 आणि 5 हे तीन अध्याय कर्माविषयी सांगणारे आहेत. तसंच दुसरा जो सांख्य योग आहे ज्याच्यामध्ये जवळपास सगळी भगवद्गीता अथवा गीतेचं तत्वज्ञान आलेलं आहे त्याच्यामध्ये देखील कर्माविषयी उपदेश आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हा सुप्रसिद्ध श्लोक जो आहे तो दुसऱ्या अध्यायामध्येच आलेला आहे. तथापि तिसरा, चौथा आणि पाचवा अध्याय हे कर्माला वाहिलेले अध्याय आहेत. 6व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना कांड म्हणजे विविध प्रकारच्या उपासना भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत आणि या उपासनेचं अंतिम फळ म्हणून जे ज्ञान आहे त्या ज्ञानाविषयी 12व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकापासून म्हणजे जी भक्त लक्षणं आहेत जी ज्ञानोत्तर भक्ताची असल्यामुळे ज्ञान लक्षणामध्ये समाविष्ट झाली, अद्वेष्टा सर्व भूतानाम इत्यादी, या भक्त लक्षणांपासून ते 13वा, 14वा आणि 15वा अध्याय हे तीन अध्याय हे ज्ञानकांड म्हणून प्रसिद्ध आहेत. तसा 12वा अध्याय हा भगवद्गीतेच्या सांध्यावर उभा असलेला असा महत्वाचा अध्याय आहे. या 12व्या अध्यायामध्ये संपूर्ण जीवनाच्या अतिउत्कर्षित अशा जीवनाची कल्पना मांडलेली आहे. या 12व्या अध्यायातला जो 12वा श्लोक आहे, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागः, त्यागात शांती ही अनंतरम. अभ्यासापेक्षा म्हणजे केवळ शब्दाच्या अभ्यासापेक्षा समजून त्यात ज्ञानपूर्वक अभ्यास करणं हे अधिक महत्वाचं आहे. म्हणून ज्ञान हे केवळ अभ्यासापेक्षाही श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात जास्त श्रेयस्कर आहे. या ज्ञानापेक्षा जगदंतरीचे दर्शन बरे पाहणे हेची ध्यान, ध्यानाने प्रथम आत परमात्म स्वरूप ओळखून तोच परमात्मा सर्वत्र नटून राहिलेला आहे अशा प्रकारे बोध होणं हे अधिक श्रेयस्कर आहे. आणि अशा प्रकारच्या ध्यानापेक्षा देखील तशा प्रकारचं प्रत्यक्ष व्यवहारात वर्तन हे अधिक महत्वाचं आहे. सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे अशा प्रकारचा बोध हा वैयक्तिक असू शकतो आणि ती भाषा देखील वैयक्तिक कधी कधी असू शकते. वेळ येईल तेव्हा तशा रीतीने वर्तन घडत नाही. हे वर्तन कर्मफल त्यागामध्ये दिसून येतं. असं असल्यामुळं या ध्यानापेक्षा देखील ध्यानाचा जो परिणाम आहे कर्मफल त्याग हा अधिक महत्वाचा आहे. आणि या कर्मफल त्यागाचंही मूळ कारण शांतीची प्राप्ती, ही शांती सर्वोच्च ठिकाणी आहे. अशा रीतीने 12व्या अध्यायामध्ये म्हणजे उपासना कांडाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आणि ज्ञानकांडाच्या प्राथमिक प्रथमतः आलेल्या श्लोकाच्या ठिकाणी सगळं जीवन हे शांती समाधानाकरता आहे असं भगवंतांनी स्पष्ट सांगितलं. आणि मग ज्ञान झालेल्या भक्ताचं असं वर्णन अद्वेष्टा सर्वभूतानाम आदी 7 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं आणि हा 13वा अध्याय सुरू झाला. 13वा अध्याय आपण बरेच दिवस पाहतो आहोत, खूप दिवस पाहतो आहोत. याचंही कारण ज्ञान विचार अथवा ज्ञानाची लक्षणं ज्ञानेश्वर महाराजांनी अतिविस्ताराने सांगितली. आचार्योपासनम याच्यावरच ज्ञानेश्वर महाराजांनी शेकडो ओव्या अक्षरशः लिहिल्या. असं असल्यामुळं हा 13वा अध्याय आपला कितीतरी दिवस निरूपणात चाललेला असा आहे. या 13व्या अध्यायामध्ये मुख्यतः काय जर सांगितलं असेल तर क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि त्याच्या विरुद्ध असणारं अज्ञान आणि ज्ञेय आणि सर्वात शेवटी प्रकृती आणि पुरुष या संबंधीचा विचार हे 13व्या अध्यायाचे मुख्य विषय आहेत. आणि हा श्लोक असं सांगतो की इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासता. अशा प्रकारे क्षेत्र, त्याचप्रमाणे ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व विस्ताराने मी तुला सांगितलं. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम च उत्तम समासतः, योग्य रीतीने, उत्तम रीतीने, योग्य विस्ताराने असं मी तुला सांगितलं. मद भक्त एतत विज्ञाय, माझा जो भक्त आहे तो भक्त या संबंधी माहिती घेऊन, या संबंधी जाणून मद भावाय उपपद्यते, माझ्या भावाला येऊन प्राप्त होतो. याचा अर्थ जो माझा भाव तोच माझ्या भक्ताचा भाव, जी माझी स्थिती तीच माझ्या भक्ताची स्थिती, अशा उन्नतीला हे ज्ञान प्राप्त केल्यामुळं, या संबंधी जाणल्यामुळं माझा भक्त माझ्या परमस्थितीला जाऊन पोहोचतो असं भगवंतांनी सांगितलं. या अध्यायामध्ये अध्यात्म शास्त्राप्रमाणे अथवा वेदांत शास्त्राप्रमाणे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय याचा विचार मांडला. त्याच्यापैकी जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राचा विचार खर तर 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जास्त चांगला सांगितलेला होता देखील. आणि या अध्यायामध्ये क्षेत्रासंबंधी जी विविध प्रकारची शास्त्र आहेत त्या शास्त्रांचे विचार मुख्यतः भगवंतांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितले. 7व्या अध्यायामध्ये अपरा प्रकृती आणि परा प्रकृती अशा प्रकारे प्रकृतीचे दोन विभाग सांगितले. त्याच्यामध्ये भूमिही, आपहा, अनलहा, वायुः, खम, मनहा, बुद्धी एवच पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार मिळून अष्टधा प्रकृती तयार होते असं भगवंतांनी सांगितलं. आणि भगवंत म्हणतात की अपरेयम इतस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम, ही अपरा प्रकृती किंवा कनिष्ठ प्रकृती अशी माझी आहे असं तू जाण. आपलं जे शरीर आहे ते शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, तसंच या पंचमहाभूतात्मक शरीराच्या अंतर्गत मन, बुद्धी आणि अहंकार अशा 3 गोष्टी असल्यामुळं या 8 तत्वांचं हे शरीर बनलेलं आहे. आणि या शरीराला अपरा प्रकृती असं तू समज. अपरा याचा अर्थ कनिष्ठ. ही माझीच प्रकृती आहे, माझ्यापासूनच झालेली आहे, पण कनिष्ठ प्रकृती आहे असं तू समज असं भगवंत म्हणाले. आणि माझी जी परा प्रकृती आहे ती परा प्रकृती जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगम जगत. माझी जी परा प्रकृती आहे ती परा प्रकृती या 8 अपरा प्रकृतीच्याच आत जीवभावाने राहणारी, मीपणाने वास करणारी अशी ही जी एक प्रकृती आहे ही मात्र या अपरा प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ परा अशी प्रकृती आहे. आणि परा आणि अपरा या दोन प्रकृतींच्या एकूण माल मसाल्यातून सर्व विश्व तयार झालं. सर्व भूत मात्र, सर्व प्राणी मात्र परा आणि अपरा. त्यांच्यामध्ये एक देह आहे, एक कवच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांचं मन, बुद्धी आणि अहंकार आपल्या आपल्या पद्धतीने बुद्धी आहे. बुद्धी याचा अर्थ मनुष्याची बुद्धी असं समजू नका. प्रत्येक प्राण्याला आपल्या तऱ्हेने जी बुद्धी आहे, प्रणाली उचलोनी चाले, जीवसृष्टी विवेकेर आहे असं समर्थ म्हणतात. पानावरची आळी देखील प्रथम चाचपणी करते दोन्ही बाजूनी, पुढच्या आणि मागच्या बाजूनी, आणि ज्या ठिकाणी धोका नसेल त्या ठिकाणी प्रवास करते. अशा रीतीने अपरा प्रकृती आणि आत असणारी जीव प्रकृती म्हणजे जाणीव रूप असणारी अशी प्रकृती अहंताजन्य, या दुहेरी माल मसाल्यातून हे सर्व विश्व निर्माण झालं. आणि परा आणि अपरा प्रकृती ही माझ्यापासूनच निर्माण झाली असं भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलं. मत्ता हा परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय, मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. माझ्यापेक्षा पलीकडचं असं इथं काही नाही, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं काही नाही. आणि ही परा आणि अपरा किंचित आवाज वाढवा लागतो. परा आणि अपरा या दोन्ही ज्या प्रकृती आहेत, या प्रकृती मीच निर्माण केलेल्या आहेत आणि त्या माझ्यामध्येच आहेत, जसं सूत्रामध्ये मणिकणा. या अध्यायामध्ये क्षेत्राच्या संबंधी भगवंतांनी सांगत असताना या सातव्या अध्यायाला धरूनच विवरण आहे असं असल्यामुळं फार विवरण भगवंतांनी केलेलं नाही. भगवंत फक्त इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. एतद यो वेत्ति तम प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः, आणि हे शरीर आहे असं या असं जाणणारा या शरीरामध्येच एक आहे जाणीव रूप, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात असं सांगतात. पुढे भगवंत असं म्हणतात की क्षेत्र क्षेत्रज्ञ यो हो ज्ञानम यस्य ज्ञानम मतम मम, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्याबद्दलचं जे ज्ञान आहे त्याला मी ज्ञान असं म्हणतो असं भगवंत म्हणाले. हा एक सूक्ष्म फरक मी तुम्हाला सांगतो की भगवंतांच्या भाषेप्रमाणे ज्ञान म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्ही बद्दल यथार्थत्वानी जाणणं, याला भगवंत ज्ञान असं म्हणाले. आपण जी ज्ञान लक्षणं पाहिली त्याच्यामध्ये क्षेत्रज्ञाविषयी काही बोललं गेलेलं नाहीये. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती ही अर्जवम अशी ज्ञान लक्षणं स्वतः भगवंतांनीच वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहेत. पण क्षेत्र क्षेत्रज्ञाबद्दलचं जे ज्ञान आहे याचा अर्थ परमेश्वराबद्दलचं यथासांग ज्ञान, त्याला भगवंत ज्ञान असं म्हणतात. त्याच्यामध्ये क्षेत्रासंबंधी देखील यथासांग जाणणं आणि क्षेत्रज्ञासंबंधी देखील यथासांग जाणणं, याला भगवंत ज्ञान असं म्हणतात. आणि शिवाय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्ही संबंधी यथार्थत्वाने जाणतो म्हणूनच तो अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती या गुणांनी युक्त असतो असा भगवंतांच्या सांगण्याचा एकूण रोख आहे. भगवंत म्हणतात की इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः, त्याप्रमाणे मी ज्ञेय देखील आतापर्यंत तुला सांगितलं. या ज्ञेयाबद्दल भगवंत म्हणतात की जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ हा ज्ञेय स्वरूप आहे. क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी क्षेत्रज्ञ हा मीच भरून राहिलेलो आहे. माझ्या अंतरयामी असणारी शुद्ध जाणीव आणि तुमच्या अंतरयामी असणारी शुद्ध जाणीव आणि अनेकांच्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव हे सर्व मिळून परमात्माच सर्वांच्या अंतर्यामी वास करतो. क्षेत्रज्ञं चापिमाम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोः ज्ञानम यस्य ज्ञानम मतम मम. क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संबंधीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे ज्ञान असं माझं मत आहे असं सांगितल्यावर अर्थात ज्ञेय याचा अर्थ क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ खरा पण ज्याने आत्मबोध प्राप्त करून घेतलेला आहे आत्म्याचं यथार्थ स्वरूप समजलेलं आहे असा जीवरूपानी नव्हे. म्हणून या ज्ञेयाचं वर्णन जेव्हा भगवंतांनी केलं तेव्हा ज्ञेय म्हणजे परब्रह्म असं भगवंत म्हणाले. भगवंत म्हणाले की जो अनादिमत असा आहे ज्याला आदी नाही ज्या वस्तूला आदी नाही त्या वस्तूला अर्थात अंत देखील नाही आणि ज्याला आदी आणि अंत नाही त्याचा मध्यही काल्पनिकच आहे कारण तुम्ही जो पाहता तो त्याचा मध्य असेल असं नाही असं असल्यामुळे त्याला मध्य देखील नाही म्हणून तो अनादी असं म्हटलं तेव्हा अंतरहित देखील आहे आणि मध्यरहित देखील आहे असं ज्ञेयाचं वर्णन भगवंतांनी केलं. म्हणून ज्ञेय म्हणजे क्षेत्रज्ञ अर्थात बोध झालेला क्षेत्रज्ञ आत असणारा परब्रह्म सत्ता ज्यांनी जाणली असा अनादिमत परम आणि या ज्ञेयाला जाणणारा जो आहे तो अमृतत्वाला प्राप्त होतो मृत्यू रहित भावनेला प्राप्त होतो. आणि भगवंतांनी असं वर्णन केलं की या ज्ञेयाचेच सर्व ठिकाणी पाणीपाद आहेत. आपल्याला जे आपले हात पाय वाटतात ते पाय खरं म्हणजे त्या ज्ञेयाला फुटलेले आहेत. सर्वांच्या अंतर्यामी ज्ञेय स्वरूप परमात्मा हाच नटून राहिलेला असल्यामुळं सर्वत पाणीपादन तत् सर्व तोक्षी शिरो मुखम सर्व मस्तक ही त्याचीच आहेत सर्व डोळे हे त्याचेच आहेत सर्वत श्रुतिमल लोके सर्व कान हे देखील त्याचेच आहेत. आता मी बोलतोय आणि सर्व कानांनी तुमच्या आत क्षेत्रज्ञच समजून घेतो आहे क्षेत्रज्ञच ऐकतो आहे सर्वांची मस्तक ही क्षेत्रज्ञाचीच आहेत. अशा रीतीने त्या क्षेत्रज्ञाचं व्यापक वर्णन जेव्हा केलं तेव्हा आपलं मस्तक देखील क्षेत्रज्ञाचंच आहे अर्थात त्या ज्ञेयाचं आहे परमात्म्याचं आहे आपले डोळे देखील परमात्म्याचेच आहेत आपले स्वतंत्र असे कोणतेही डोळे नाहीत. अशा रीतीने भगवंतांनी अनादि निर्गुण असं हे स्वरूप आपल्यापर्यंत आणून भिडवलं. पुढे त्याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की सर्व इंद्रियांच्या गुणांनी ते ज्ञेयच प्रकाशित होतं जसं डोळ्याचं पाहणं यांनी ज्ञेयच प्रकाशित होतं कानाचं ऐकणं यांनी ज्ञेयच प्रकाशित होतं. जसं मी ऐकतो तेव्हा एक आवाज ऐकतो पण कोणी ऐकला तर मी ऐकला. मी एक वस्तू पाहतो अथवा दृश्य पाहतो त्यामुळे मी दृश्य पाहणारा असतो. एक दृश्य आहे आपण साईट सीनला जातो आणि दृश्य पाहतो पण त्या योगाने ते ज्ञेयच दृश्य पाहत असतं. कोणी पाहिला तर मी पाहिलं. म्हणून सर्व इंद्रियांच्या अंगानी ते ज्ञेयच प्रकाशित होतं. जसं मला ऐकू आलं तेव्हा ते ज्ञेय प्रकाशित झालं जेव्हा मी पाहिलं तेव्हा ज्ञेय प्रकाशित झालं. अगदी गडद अंधार आहे आणि तुम्हाला जेवण वाढलेलं आहे लाईट गेलं अचानक तुमचा हात ताटात तर जातो आहे आणि तुम्हाला दिसलं नाही तरी तुमच्या मुखातच बरोबर जातो. हा जो प्रकाश आहे हा प्रकाश ज्ञेयाचाच आहे. अशा रीतीने सर्व इंद्रियांच्या गुणांनी ते ज्ञेयच प्रकाशित होतं आणि असं असून देखील सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम पण सर्व इंद्रिय रहित असं ते ज्ञेय आहे. त्याला प्रकाशित होण्यासाठी इंद्रियाचीच गरज लागते असंही नाही. सर्वांचं अधिष्ठान असलेलं तरीही कोणाच्याही ठिकाणी आसक्त नसलेलं प्रत्येकाच्या आत ज्ञेय स्वरूप असणारा परमात्मा कुठल्याही देहाच्या ठिकाणी आसक्त न होता निघून जातो. त्या देहाची कोणतीही आसक्ती न धरता, अथवा तो देह जो विषय भोगणार आहे त्याची आसक्ती न धरता, तो जी पद मिळवणार आहे त्याची आसक्ती न धरता, जायचं असेल तेव्हा निघून जातो, यायचं असेल तेव्हा येतो. तसंच अत्यंत निर्गुण असून सर्व प्रकारच्या गुणांचा, सुख दुःखादी भावांचा उपभोग घेणार असं आपल्या अंतर्यामी, सर्वांच्या अंतर्यामी ज्ञेयच आहे असं भगवंत म्हणतात. हे ज्ञेय एक प्रकारे विश्वरूप आहे आणि अंतर्यामी रूप देखील आहे. उपनिषदांचे शब्द भगवंतांनी सांगितलेले आहेत, बहिही अंतश्च भूतानाम, बाहेर देखील ते ज्ञेय पसरलेलं आहे विश्वरूपाच्या सर्व विश्वाच्या अंगाने, आणि आत अंतर्यामी देखील ते ज्ञेयच आहे. ज्याच्या योगाने बाहेरचं विश्व दिसतं ते देखील अंतर्यामी ज्ञेयच आहे. अशा प्रकारे चर अचर उत्पत्ती स्थिती प्रळय करता ब्रह्मा विष्णू आणि महेश या शक्ती देखील ते ज्ञेयच झालेलं आहे. ज्योतिषाम अपि तत् ज्योतिही तमसहा परमुच्यते, जो प्रकाश प्रकाश म्हणून आहे त्याचाही प्रकाशक ते ज्ञेयच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण फार विलक्षण केले. जे अग्नीचे दीपन, अग्नीच्या ठिकाणी दीपन शक्ती जी आहे ती या ज्ञेयामुळे आलेली आहे. जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे, जयाचे नि उजी येडे तारांगण उघडे, महातेज सुरवाडे राहते जेणे, फार विलक्षण वर्णन केलेलं आहे. उपनिषदांना देखील काकणभर सरस ठरणार, उपनिषदांच्याही पुढे जाऊन वर्णन करणार. जे आदीची आदी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीव, जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, डोळे पाहतात पण डोळ्याचीही पाहण्याची शक्ती ते ज्ञेयच आहे. कानाचे कान, वाचेची वाचा, जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे करते पण जयाचे, जीवाचे जीवन तुकाराम महाराज, अमृताची तनू ब्रह्मांड भूषण नारायण, जीवाचे जीवन भावाचा निज भाव, नावाचाही नाव अवघा पंढरी राव अवतरलासे, तुका म्हणे जे हे प्राणाचे ही प्राण, माझा अंगीकार केला तेने. जीवाचं जीवन, अमृताची तनु ब्रह्मांड भूषणू, त्यांनी नारायण हा शब्द दिला. इथं ज्ञेय असा शब्द आहे एवढंच. तो नारायण आणि ज्ञेय हे शब्द समानार्थी आहेत. तो नारायण शब्द या पंढरीनाथांना उद्देशून आहे, पण हे पंढरीनाथ देखील सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हा श्रीहरी असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने या ज्ञेयाचं वर्णन अति अति उंच अशा पातळीवर जाऊन भगवंतांनी आणि पाठोपाठ ज्ञानेश्वर महाराजांनी फार बहारदार रीतीने असं केलं. उपनिषदामधले कित्येक श्लोक इथं आलेले आहेत. जसंच्या तसं व्यासांनी जेव्हा संपादन केलं असेल भगवंतांचं बोलणं, तेव्हा ते बोलणं योग्य रीतीने लिहिण्यासाठी म्हणून त्यांना उपनिषदांचाच आधार घ्यायला लागला. जे देखील या सवे दृश्य द्रष्टा हे आघवे, एक वाट कालवे सामरस्य, जे ज्ञेय जाणलं असताना दृश्य आणि द्रष्टा हे समरस होऊन जातात. मग तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाने गमिजे स्थान तेही तेची. अर्जुना जिये ठाई न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे, या 13व्या अध्यायातला जो दुसरा श्लोक आहे त्या श्लोकापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी या 17व्या अध्यायाच्या अखेरीला आपल्याला आणून सोडलं. क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. हा जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रांच्या अंतर्यामी आहे असं तू समज. आणि इथं या ज्ञेयाचं वर्णन करताना अखेरच्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना जिये ठाई न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे. सर्व क्षेत्रांच्या आत हा क्षेत्रज्ञच एक नटून राहिलेला आहे. अशा प्रकारे इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम च उत्तम समासतः, उत्तम रीतीने मी या प्रकारे क्षेत्र त्याचप्रमाणे ज्ञान त्याचप्रमाणे ज्ञेय हे वर्णन करून सांगितलं असं भगवंत म्हणतात. मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भावः मद्भावाय उपपद्यते. माझा जो भक्त आहे तो भक्त हे सर्व जाणून माझ्या भावालाच प्राप्त होतो. सुरुवातीला मी तुम्हाला ज्या कांडत्रय कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड याच्याविषयी सांगितलं ते भगवद्गीतेचे काल्पनिक भेद आहेत असं समजा. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा म्हटलं कांडत्रय निरूपिणी तेव्हा ही कांडत्रय निरूपिणी आहे हेही निश्चित आहे, तरी देखील तो काल्पनिकच भाग आहे. काल्पनिक अशा करता की या ज्ञानकांडामध्ये देखील ज्ञानाचा महिमा वर्णन करायच्या ही ऐवजी ज्ञानेश्वर महाराज भक्ताचाच महिमा सांगताय. माझा जो भक्त आहे तो भक्त हे जाणून माझ्या भावाला प्राप्त होतो. ज्ञानी नव्हे, ज्ञेयाचं वर्णन केलं, क्षेत्राचं वर्णन केलं, क्षेत्रज्ञाचं वर्णन केलं, आणि जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ मीच सर्वांच्या अंतर्यामी आहे हे देखील सांगितलं, तरी देखील हे जाणणारा माझा भक्त असतो असं भगवंत म्हणाले. ही भगवद्गीता सलग आहे. कोणी म्हणतात ही वेगवेगळ्या कांडांमध्ये सांगितलेली आहे, कोणी म्हणतात की ही वेगवेगळ्या अध्यायांमध्ये सांगितलेली आहे. ही करणी व्यासांची आहे, त्यांनी तसं संपादन त्याचं केलं. आणि भक्त कोण? मद्भक्त एतद् विज्ञाय हा भक्त कोण भगवंतांचा, हा प्रश्न खरंच निर्माण होतो. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी भगवद्गीता जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा आत्म्याचं वर्णन सांगितलं. य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न बीजानीतः नायम हंती न हन्यते. कोणीही असं मारणारा आणि मरणारा समजतात, दोन्हीही जाणत नाही त्याचं स्वरूप. नायम हंती हा कोणालाही मारत नाही, न हन्यते मारला जाणारा नाही असं म्हणून भगवंतांनी आत्म्याचं वर्णन केलं. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते. अशा प्रकारे अव्यक्त अचिंत्य आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित. या ज्ञानाचं वर्णन केल्यानंतर हे ज्ञान होण्यासाठी मात्र कर्मापासून सुरुवात करावी लागते म्हणून यथास्थित कर्मयोग भगवंतांनी सांगितला. या कर्मयोगाचं खरं वैशिष्ट्य असं की कर्ताभाव काढून टाकून, कर्मयोग म्हणजे फार मोठी गोष्ट मोठ्या तत्वज्ञानात सांगण्यासारखी जशी आहे तशी जर थोडक्यात सांगायची असेल तर कर्ताभाव काढून टाकून केलं जाणारं कर्म, कारण कर्ताभावच फळ पाहिजे म्हणतो. म्हणून जर कर्ता भावच नसेल तर फळाची देखील इच्छा होणार नाही. यदृच्छया कर्म घडत आहे अशा भावनेने जो कर्म करतो, मग ते अर्पण भावाने असेल किंवा तो माझ्याकडून करून घेतो अशा भावाने असेल, पण मी करतो असा भाव नको आणि या कर्माचं फळ मला मिळायला पाहिजे असं नको. जर कर्ता भाव नसेल तर दुसरी गोष्ट नसेल. त्यामुळे कर्मयोग देखील थोडक्यात फक्त एवढ्याच संकल्पनेत आहे. यामुळे जर काही होत असेल तर दुसऱ्या अध्यायात जे आत्म्याचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन शाबूत राखून म्हणजे जसंच्या तसं राखून आपल्या बुद्धीमध्ये जो कर्म करणारा आहे तो कर्म करणारा कर्मापासून म्हणजे कर्माच्या बंधक अशा परिणामापासून सुटतो. आणि आपण आत्मा अशा प्रकारचा बोध होण्यासाठी म्हणून पात्र होतो. कर्माने साक्षात ज्ञान नाही, कर्माचं फळ म्हणून ज्ञान कधीही मिळत नाही. कारण ज्ञान किंवा आत्मवस्तू हे कोणत्याच गोष्टीचं फळ नसून तो स्वतःसिद्धच आहे. पण त्याला योग्यता येण्यासाठी मात्र विशिष्ट बोधाने कर्म करणं आवश्यक आहे. कर्मयोग म्हणून भरपूर जरी सांगितलेला असला तिसरा चौथा आणि पाचवा अध्याय तरी सार रूपाने कर्म एवढंच आहे. आणि अशा प्रकारची कर्म एकदम जमत नाहीत म्हणून विविध प्रकारच्या उपासनांची कर्म करावी लागतात. जसं ध्यान हे देखील कर्मच आहे, पूजा हे देखील कर्मच आहे, अभंग गायन भजन ज्ञानेश्वरी वाचन आळंदी पंढरी तीर्थयात्रा हे देखील कर्मच आहे, उपासना हे देखील कर्म प्रकारच आहेत. पण ते विकर्म म्हणून सांगितलेले आहेत म्हणून वेगळ्या उपासना सांगितल्या. त्या उपासनांनी मुख्यतः चित्तशुद्धीपूर्वक प्रेम आणि भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी आणि परमात्मा जाणण्यासाठी आपण योग्य व्हावं. आणि याच्यातली जी प्रधान उपासना आहे ध्यानाची त्या उपासनेप्रमाणे दृश्य म्हणजे मन त्याचाच निरास जर झाला तर मनाबरोबर चित्त बुद्धी अहंकार याचाही निरास होतो. आणि या सर्वांच्या अभावाच्या वेळेला आत्मभाव आपला आपण प्रगट होतो. अशा रीतीने ध्यान म्हणून ज्ञान कर्म ध्यान हे ज्यांनी प्राप्त केलेलं आहे असा पुरुष. मी तुम्हाला असं सांगतो आहे की भगवद्गीता भक्त कोणाला म्हणते. म्हणून भगवद्गीतेच्या भक्तामध्ये ज्ञान विचार अधिक त्याला यथाशक्य कर्म पण भगवंतांनी सांगितली त्या बोधाने करण्याचा प्रयत्न करणं. कोणती कर्म हे नाही तर कोणत्या भावाने तो करतो आहे कोणत्या बोधाने करतो आहे याच्यातच कर्मयोगाला अधिक महत्व आहे. अशा प्रकारे कर्माचं आचरण आणि त्याच्या बरोबरीने साक्षात प्रचिती येण्यासाठी ध्यानासारखी उपासनेची कर्म अशा प्रकारची उपासना केल्यानंतर देखील श्रद्धा आणि प्रेमपूर्वक ईश्वर भावानी मनुष्य मात्राची प्राणी मात्रांची सेवा करणं ज्याला विनोबांनी अतिथी सत्कार साधनं म्हटलेली आहेत अशी पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती एवढं झालं तरी देखील सेवा ही चुकत नाही. आणि सेवा भावानी जगतामध्ये जो वर्तन करतो आणि अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम मानुषी तनु धारण केलेल्या अशा कोणाच्याही आत असणाऱ्या परमात्म्याची अवगणना अथवा अवहेलना न करण्याची बुद्धी राखणारा आणि सेवा करणारा याला भगवंत भक्त असं म्हणतात. म्हणून नवव्या अध्यायाच्या शेवटी अशा भक्ताबद्दल सांगताना भगवंत मन मना भव या एका शब्दामध्ये कर्म आणि ध्यान या दोन्ही गोष्टींचा समावेश आला. मन मना भव मद भक्ता मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तवै वम आत्मानम मत्परायणः हा नव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते हा भगवद्गीतेचा भक्त आहे. आणि अशा प्रकारची ज्ञान अधिक कर्म अधिक ध्यान अधिक सेवा अशा प्रकारची भावना ज्यांनी आपल्या जीवनात नित्य वागवली त्यांनी क्रमाने प्रथम काही काही ठळक ठिकाणी भगवंताचं दर्शन जसं गंगा हिमालय असं विभूतींच्या अंगाने आणि नंतर सर्व विश्वामध्ये तोच भरून राहिलेला आहे असं तत्वतः विश्वाच्या ठिकाणी देखील परमात्म्याचं दर्शन घेणं. म्हणून 11व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक असं सांगतो की मत कर्मकृत, माझ्या करता कर्म करणारा, मत कर्मकृत, मत परमो, मीच ज्याला परमगती आहे असा मत भक्तहा, भक्तहा ही शब्द आला, संगवर्जित हा म्हणजे कर्म करताना जो संगरहित आहे असा, कर्ता भाव ज्याने काढून टाकलेला आहे असा. मत कर्मकृत, मत परमो, मत भक्तहा, संगवर्जित हा, निर्वैर सर्व भूतेषु, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्वैर असणारा, याच्यामध्ये जे अद्वेष्टा सर्व भूतानां पुढे भक्त लक्षण 12व्या अध्यायात आली त्याचा उल्लेख 11व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये निर्वैर सर्व भूतेषु या एका शब्दात भगवंतांनी केला. असा मला येऊन मिळतो असं भगवंत म्हणाले. म्हणून आता भगवंतांचा जो भक्त आहे त्या भक्ताची व्याख्या 12व्या अध्यायामध्ये सुनिश्चित झाली. ती अशी आहे, ये तू सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण करून करणारा, मत्परहा, मीच परमगती ज्याच्या जीवनात झालेली आहे असा, अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, अनन्य योगानी माझं ध्यान करणारा आणि वर उपासते, उपासना करणारा, तेषाम अहम समुद्धरता, याच्यात देखील एक भाग राहिला 11व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेला निर्वैरस सर्व भूतेषु, तर तो अद्वेष्टा सर्व भूतांना मितपासून भगवंतांनी अतिविस्तारांनी 12व्या अध्यायात जवळपास 7 श्लोकांमध्ये 8 श्लोकांमध्ये सांगितला. हे सर्व ज्याच्या जीवनात आहे तो भक्त, किळा लावणारा भक्त नाही. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो, तो माळ गळ्यात घालतो आहे की नाही हा प्रश्न नाहीये, त्याने टिळा लावलेला आहे की नाही हा प्रश्न नाही, त्याने मुद्रा काढल्यात की नाही हा प्रश्न नाही, त्याने पताका खांद्यावर घेतलेली आहे की नाही हा भगवंतांचा भक्त नाही. भगवंतांचा भक्त म्हणजे आता सांगितलेले सगळे गुण ज्याच्या ठिकाणी आहेत तो भगवंतांचा भक्त. आणि जेव्हा भगवंत म्हणतात की इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासता मद भक्त एतद्विज्ञाय, हाच पुरुष हे सर्व जाणायला समर्थ होतो. एवढं ज्याचं जीवन उंचावलेलं आहे तो क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय हे योग्य रीतीने जाणून मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावाय उपपद्यते, तो माझ्या भावाला येऊन प्राप्त होतो. माझा भक्त जरी असला तरी देखील आणि एवढं सगळं करत असला तरी देखील क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ मिळून परमात्मा झालेला आहे असं ज्ञान त्याला होणं आवश्यक आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ मिळून परमात्मा, तसंच ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी परमात्म्याच्या ठिकाणी संभवत नाही हे ज्याला समजलेलं आहे तो आपल्यामध्ये आणि पराव्यांमध्ये आता फरक करणार नाही अशी भगवंतांची खात्री पटते, तेव्हा असा मनुष्य ज्ञानाला प्राप्त होतो, माझ्या भावाला प्राप्त होतो. नाहीतर प्रवचन करतो आहे आणि माझा मुलगा आणि इतरांची मुलं याच्यामध्ये जो भेद करतो त्याला ज्ञान होणार नाही, ध्यानाला बसतो आहे पण स्वार्थाच्या वेळेला अचूक स्वार्थानेच वागतो, त्याला परमार्थ समजणार नाही, परमार्थाची अंतिम प्रमेय त्याला उलगडणार नाही. तो माझ्या भावाला जर प्राप्त होणार असेल तर त्यांनी सम आणि व्यापक होणंच गरजेचं आहे, आणि सम आणि व्यापक होणारा जो आहे तो भक्त या श्रेणीला हे सर्व जाणून मग प्राप्त होतो. मद भक्त एतद विज्ञाय, या सर्व गोष्टी नीट जाणल्या की मग माझा जो भक्त आहे तो माझ्या भावाला प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. कुठेही गडबड असून चालणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी करत असला आणि त्याला आतून खात्री असली की आपल्याला हे सर्व समजलेलं आहे तरी देखील त्याच्या ठिकाणी सदैव ज्ञान कर्म ध्यान सर्व भूतमात्रांची सेवा अविरोध वृत्ती जगतामध्ये स्वार्थविरहित भावना समबुद्धी ही अत्यंतिक आवश्यक गोष्ट आहे असं असेल तरच त्याला ज्ञान झालं समजायचं. एरवी तो ज्ञानाच्या अलीकडेच समजायचा. कितीही उत्तम ध्यान होत असलं तरी कितीही वेळ नामस्मरण करत असला तरी अर्थात कितीही उत्तम ध्यान होत असलं तरी असं म्हणताना ध्यानाला मी कमी लेखत नाहीये. कारण अशा प्रकारचा ध्यान करणारा पुरुषच क्रमाने तिथपर्यंत जाऊ शकेल. मात्र या सर्व गोष्टी योग्य रीतीने जाणणं आवश्यक आहे. या जाणण्यामध्ये ऐकणं येत नाही हे कृपा करून लक्षात ठेवा. ऐकणं ही जाणण्याची एक प्रक्रिया आहे. श्रवण ही देखील जाणण्याची एक प्रक्रिया आहे. जाणणं म्हणजे अनुभव ज्ञानच. जाणणं म्हणजे प्रतिती ज्ञानच. कारण जाणणं ही गोष्ट खूप वर्ष जेव्हा श्रवण देखील एखाद्याला घडतं तेव्हा धोकादायक होण्याची शक्यता असते. जेव्हा खूप वर्ष सद्गुरूंचा सहवास एखाद्याला मिळालेला आहे अशा व्यक्तीच्या बाबत जाणणं ही गोष्टच धोका बनून राहते. त्याच्या तोंडात भाषा यायला सुरुवात होते की आम्हाला त्यांचा असा असा सहवास मिळाला पण जाणलं असा अर्थ होत नाही. भ्रांती होण्याची शक्यता असते. म्हणून जे श्रवण आहे ते श्रवण देखील जाणण्यासाठी आहे. शब्दज्ञान वाढवण्यासाठी नाही. श्रवणाने मन तयार होतं. श्रवणाने विचार तयार होतात आणि जाणल्याचा भ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. संत संघानी कितीतरी आनंद होतो आणि संतांना समजलं ते आता आपल्याला समजायला लागलं असा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून शब्दांनी ऐकणं आणि तर्कांनी जाणणं हे सोडून जाणणं हा शब्द आहे. समर्थांनी अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही न साधे असं म्हटलेलं आहे. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. प्रक्रिया आहे कुठेतरी. जसं हत्ती आंधळ्या लोकांना नेहमीच उदाहरण आहे. हत्ती कसा आहे याचं वर्णन जर केलं तर शब्द ज्ञानाने त्यांना जरी समजलं तरी त्यांनी जाणलं असा जसा अर्थ होत नाही तसंच प्रवचन ऐकण्याची देखील तऱ्हा आहे. मात्र या ऐकण्यानी चारे बोलणे कितुके व्यर्थ जाते तरी बोलता बोलता कळू येते असं समर्थ म्हणतात. जो जाणल्याचा अभिमान न धरता ऐकतो त्याच्याबाबत ऐकत ऐकतच त्याला समजतं. ऐकण्याला कमी महत्व नाहीये पण ऐकताना अहंकार कधी डोकावर काढेल सांगता येत नाही. त्यांच्याबाबत मात्र धोक्याची सूचना असतेच. अनुभवाने साक्षात जाणणं जसं हत्ती पाहणंच डोळ्याने. आंधळ्याच्या डोळ्यावरून कोणीतरी हात फिरवला आणि त्याला दृष्टी मिळाली किंवा कोणी नेत्रदान केलं आणि आंधळ्या व्यक्तीला दृष्टी आली तरच त्याला हत्ती कसा आहे हे जसं समजावं तसं परमात्म ज्ञान तसं कशा प्रकारेच होणं गरजेचं आहे. कधी कधी असं राहतं की ऐकून ऐकूनच इतका तरबेज होतो एखाद्या ज्ञानाबद्दल की त्याला ज्ञान झालेलं आहे असा स्वतःलाही संभ्रम निर्माण होतो आणि इतरांनाही संभ्रम निर्माण होतो. मी चार्ली चॅपलिनची एक गोष्ट अशी वाचली की चार्ली चॅपलिनची ती एक विशिष्ट स्टाईल जी होती ती सगळीकडे इतकी लोकप्रिय झाली लोक पोट धरून धरून हसायला लागले आणि इंग्लंडमध्ये एक स्पर्धा ठेवली गेली की चार्ली चॅपलिनची हुबेहूब नक्कल जर कोणी करून दाखवेल तर त्याकरता म्हणून बक्षीस ठेवण्यात यावं. चार्ली चॅपलिन अमेरिकेत जाऊन नंतरच्या काळात स्थायिक झाला. त्यांनी इंग्लंड सोडलं आणि अमेरिकेत चार्ली चॅपलिन अमेरिकेचा नागरिक झाला. त्यांनी तिथं ती जाहिरात वाचली. ठिकठिकाणी जगभरात ती जाहिरात दिली गेलेली होती. चांगल्या मोठ्या पेपर्स मधून आलेली होती. संयोजक होते, मोठं बक्षीस मिळणार होत. तर चार्ली चॅपलिननी असा विचार केला की आपण ही एंट्री फॉर्म द्याव. वेगळं नाव, वेगळ्या नावाने आपण देखील एंट्री फॉर्म द्यावा. त्यांनी ती सगळी व्यवस्था केली स्वतःच्या वेगळ्या आयडेंटिटीची आणि फॉर्म भरून दिला स्पर्धकाचा. आणि या अतिशय रोचक अशा चाचणी करता जगात काही ठिकाणी सुरुवातीला एक स्पर्धा झाली वेगवेगळ्या ठिकाणी, आणि तिथून गाळून लोक इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले. सर्वात शेवटी 100 स्पर्धक उरले सबंध जगभरातून. आणि ते सगळे चार्ली चॅपलिन सारखे दिसणारे, तशाच निशा ठेवलेले. ते अशा काही अर्ध्याच निशा त्याच्या असायच्या. तेवढीच उंची, तसंच नाक, तशीच सगळी ढग, तसंच ते चालणं. त्यामुळे कोणाच्या लक्षात आलं नाही की स्वतः चार्ली चॅपलिनच भाग घेतोय. आणि जेव्हा प्रत्यक्षात निकाल लागले त्या स्पर्धेचे, तेव्हा स्वतः चार्ली चॅपलिनचा तिसरा नंबर आला. स्वतः चार्ली चॅपलिनचा तिसरा नंबर आला याचं कारण, ज्यांचे त्याच्या पुढे नंबर आलेले होते त्यांनी चार्ली चॅपलिनची यंत्रवत नक्कल केलेली होती, हुबेहूब चार्ली चॅपलिन सारखी. आणि चार्ली चॅपलिनच्या ठिकाणी काही प्रतिभा होती, सृजन कला होती. तो आयत्या वेळेला सहज रीतीने त्यांनी अभिनय केला आणि तो अगदी चार्ली चॅपलिन सारखा नव्हता. जसं मी मध्यंतरी असं ऐकलं की लता मंगेशकर फार वर्षांपूर्वी इथं त्यांचं गाणं झालं, कुठं हे गाणं झालं मला वाटतं या गणेश कला क्रीडा किंवा फार मोठ्या कुठल्या नेहरू स्टेडियम मध्ये लता मंगेशकरांचं गाणं झालं. हृदयनाथ सुरेश वाडकर असे सगळे आलेले होते. तर तेव्हा आदल्या दिवशी लता मंगेशकरांची मराठी जी गाणी आहेत, तर ती गाणी इथल्या काही गायिकांना बोलवून त्यांनी त्यांच्याकडून देखील काही जागा समजून घेतल्या जिथं त्यांच्याही राहून जात होत्या, कारण ते यंत्रवत गाणारे होते. लता मंगेशकर तेव्हा गाऊन रिकाम्या झाल्या, पण नंतर गाणारे हुबेहूब गातात. आताचे जे वेगवेगळे शो आहेत त्याच्यामध्ये जास्त हुबेहूब गातात. मूळ गायकाचा अगदी जसंच्या तसं, जसं परत गायला जर सांगितलं तर वेगळा गाईल गायक. मी भीमसेन जोशींचं पंढरी निवासा, सख्या पांडुरंगा हे प्रत्यक्ष ऐकलं तर रेकॉर्डपेक्षा कितीतरी वेगळे गायले, काही मजाच येईना. कितीतरी जास्त वेळ गायले. म्हणून भीमसेन जोशींसारखं अगदी हुबेहूब गाणारा भीमसेन जोशी नसतो. लता मंगेशकरांच्या जागा, चुकलेल्या जागा सुधारून देणाऱ्या लता मंगेशकर नसतात. चार्ली चॅपलिनचेही पुढे दोन नंबर आलेले, जे एक दोन होते ते चार्ली चॅपलिन नाही होऊ शकत. भ्रांतीजन्य ज्ञान आणि ज्ञान हा फरक राहतोच. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय. म्हणून माझा जो भक्त आहे तो हे जाणून मद्भावाहा मद्भावाय उपपद्यते, तो माझ्या भावाला येऊन प्राप्त होतो. प्रवचनकार नाही, एतद् विज्ञाय ते जाणणारा, सांगणारा नव्हे. ज्यांनी त्याचा भरपूर अभ्यास केलेला आहे तो नव्हे. ज्याला अपरोक्ष अनुभूती आलेला आहे असा मद्भावाय उपपद्यते, तो मात्र माझ्याच भावाला प्राप्त होतो. तो आणि मी एक असं अगदी होऊन जातो. एवं तुझं पुढा आदि क्षेत्र सुहाडा, हे प्रिय मित्रा सुहाडा, म्हणजे अशा प्रकारे तुझ्या पुढं दाविले फाडोवाडा विवंचुनी. काय काय फाडोवाडाच काय मराठीमध्ये काय म्हणायचं? पोस्ट मार्टम नाही का? पोस्ट मार्टम करून मराठीत सांगायचं झालं तर मी तुला सांगितलं, तैसेची क्षेत्रापाठी जैसे मी देखसी दिठी ते ज्ञानही किरीटी सांगितले. तसं क्षेत्र सांगितलं, क्षेत्राच्या पाठोपाठ ज्ञान देखील तुला मी सांगितलं, अज्ञानही कौतुके रूप केले निके. आणि जाता जाता अज्ञान काय हेही सांगितलं, कारण नुसतं ज्ञान सांगून अज्ञानालाही वाटेल की ही लक्षण आपल्या ठिकाणी आहेत, म्हणून ज्ञानही उघड करून सांगितलं. जो आयणी तुझी टेके पुरे म्हणे, जोपर्यंत तुझी बुद्धी आता थांबा असं म्हणत नाही तोपर्यंत हे सगळं मी सांगितलं. खरं भगवंतांचे शब्द आहेत अज्ञानम यदतो न्यथा, पण ज्ञानेश्वर महाराजांनीच भरपूर वर्णन केल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता तूच म्हणालास की बास बास हे अज्ञानाचं निरूपण, इतकं मी तुला सांगितलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि आता हे रोकडे उपपत्तीचे नि पवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पैगा. आणि आत्ता उपपत्ती सांगत असताना असताना ज्ञेयाबद्दल अत्यंत उघड वर्णन करून मी तुला सांगितलं. हे आघवीची विवंचना बुद्धी भरवणी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी आयती. या सर्व विवंचनेमुळं तू माझ्या स्वरूपाला मत्सिद्धी भावनेला प्राप्त होशील. देहादी परिग्रही संन्यासू करून या जीवू माझ्या ठाई वृत्तिकू केला. याच्यासाठी मात्र काय करायला पाहिजे? देह आदी सर्व जो परिग्रह आहे संन्यासू करून या जीही त्याचा त्याग करून संगत त्याग करून जीवू माझ्या ठाई वृत्तिकू केला. जीव माझ्या ठिकाणी जशी वृत्ती कायम लावावी तसा ठेवला. ते माते किरीटी हेची जाणवनिया शेवटी आपण पया साटोवाटी मीची होती. ते हेची जाणवनिया शेवटी आपण पया साटोवाटी मीची होती. अगदी स्वतः सकट परमात्माच आपण अशा भावनेला प्राप्त होता. मीची होती तरी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वापरी रचिली आम्ही. ते मीच होतात हे महत्वाचं आहे, पण ही महत्वाची गोष्ट आम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुला वर्णन करून सांगितली. कडा पायरी की जे जसं डोंगर चढताना कसा तरीच असतो, आपल्याला कुठून कसं चढावं लागेल सांगता येत नाही, पण जर पायऱ्या केल्या तर सोपा जातो चढायला. कडा पायरी की जे निराळी माचू बांधीजे, वेगळा जिना जर बांधला, जसं पर्वती चढण्यासाठी पर्वती खूप सोपी आहे बहुतेक, मी बऱ्याच वर्षात गेलो नसल्यामुळे बहुतेक म्हटलं. आम्ही लहानपणी पायऱ्यांवरून जायच्या ऐवजी दुसऱ्या बाजूने कुठून तरी जाऊ असं म्हणायचं. आता तशी जागा नाही, सगळीकडून घरं झाली आहेत आणि पायऱ्यावरूनच तुम्हाला पर्वतीवर जायला लागतं. अथवा सुईजे तरी जैसी अठावी सुईजे तरी जैसी, किंवा अथांग खोल पाण्यामध्ये तरी जैसी नाव जशी असावी आणि ती नाव सुलभतेने घेऊन जावी, एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोधतमा. खरं म्हणजे हे जर एवढं सांगण्याची गरज नाही, सर्वत्र आत्मरूपाने मीच भरून राहिलेलो आहे एवढं सांगितलं की पुरे. परी तुझ्या मनोधर्मा मिळेल ना, पण हे तुला समजेल असं नाही. म्हणून एकची संचले, म्हणून एकच आत्मरूप परमात्म स्वरूप एकच भरून राहिलेलं. चतुर्धा आम्ही केले, चार ठिकाणी आम्ही ते विभागलं. जे आदळपण देखिले तुझी प्रज्ञे, तुझी प्रज्ञा ते जाण्याला सक्षम नाही हे आम्ही पाहिलं. स्पष्टच सांगतायत अर्जुनाला, आदळपण आहे, अशक्त आहे जरा तुझी प्रज्ञा, म्हणून आम्ही चार विभागात ही गोष्ट सांगितली. बरं झालं अर्जुनाशी बोलले. पै बाळ जाई जेवीजे जेवबीजे तई घासू विसाठाई की जे. बाळाला जर जेवायला द्यायचं असेल तर एकच घास जो आपण खातो त्याचे 20 घास करून जशी माऊली भरवते, तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. तसं खरं म्हणजे एकच हे परमात्म तत्व, पण चार विभाग करून आम्ही तुला सांगितले. एक क्षेत्र बघा, एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान, हे भाग केले अवधान जाणून. तुझं अवधान इतकं व्यवस्थित नाहीये हे जाणून आम्ही ते चार भाग करून सांगितलं, तुला पचेल असं सांगितलं. आणि ऐसे नाही पार्था, जरी हा अभिप्राव तुझा हाता नाहीये, तरी हे व्यवस्था एक वेळ सांगू. आणि एवढं होऊन देखील तुला जर समजत नसेल, हे सगळं अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यालाही चाललंय बरं का. आणि ऐसे नाही पार्था, जरी हा अभिप्राव तुझा हाता नाहीये, तरी हे व्यवस्था एक वेळ सांगू. तर परत एकदा हीच व्यवस्था काय आहे ते तुला मी सांगतो. आता चौठाई न करू, आता चार विभागात सांगणार नाही. एकही म्हणून न सरू, आणि एकच आत्मा असं म्हणून तुझी बोलवण करणार नाही. आत्मा नात्मया धरू सरीसा पाडू, प्रकृती आणि पुरुष अशा पद्धतीने तुला आता आम्ही याची विवंचना सांगू. पुढच्या श्लोकाची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराज करतात. प्रकृती पुरुष हा या अध्यायाचा जो अंतिम विषय आहे. परी तुवा येतुले करावे, मागो ते आम्हा देयावे. पण हे ऐकण्यासाठी तुला मात्र एक गोष्ट करायला लागेल, आम्ही जे मागू ते तुला आम्हाला मात्र द्यायला लागेल. असं म्हटल्यावर अर्जुन असा जरा सावध झाला असेल. थोडा पॉज ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपणात तेव्हा घेतला असेल. आणि मग उच्चारले, जे कानची नाव ठेवावे आपण पैदा. अर्जुन नव्हे तर अर्जुन या निमित्ताने सगळा अर्जुनच जणू कान झाला पाहिजे. आपल्या स्वतःलाच कान एवढं एकच स्वरूप तू ठेव. या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांचित तुझा. शब्दचित्र ज्ञानेश्वर महाराज समोर उभं करतात. अर्जुनाच्या अंगावर सरसर काटा उभा राहिला. तेथ देवो म्हणती भला उचंबळे ना. तेव्हा देव असं म्हणाले की एवढा एवढा उचंबळून जाऊ नकोस, मग माझा ऐकणार कोण, एवढा भान हरवून जाऊ नकोस. ऐसेन तो येता वेगू, धरुनी म्हणे श्री रंगू. अशा प्रकारचा हर्ष अनावर होऊन अर्जुनाची अवस्था झाल्यानंतर देव असं म्हणाले की जरा माझ्या बोलण्याकडे भान ठेव, देह भान जर विसरलास तर मी सांगायचं कोणाला. आणि तो वेग अर्जुनाला परत आल्यानंतर म्हणे श्रीरंगू, प्रकृती पुरुष विभागू परिचय सांगो. प्रकृती पुरुष विभाग तुला सांगतो ऐक. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची ये भाटीवे लागी मी. कपिल जाहल ज्या मार्गाचे पोवाडे गाण्यासाठी मी कपिलाचार्य झालो, सांख्य प्रकृती पुरुष विभाग हे जे शास्त्र आहे, या शास्त्राचे जनक कपिल महामुनी. भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये देखील कपिल ही माझी विभूती आहे असं सांगितलं. जया मार्गाते जे योगी आहेत ते वेदांती आणि योगी, ज्याला सांख्य असं म्हणतात, जयाची एक भाटीवे लागी ज्याचे गोडवे गाण्यासाठी मीच कपिल झालो आणि हे शास्त्र विवरण करून सांगितलं. तो आईक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदी पुरुषू अर्जुना ते. तो निर्दोष प्रकृती पुरुष विवेक ऐक असं तो आदी पुरुष श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणला. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर न देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धम्. ओम शांति शांति शांति.